chinimandi.com पॉडकास्ट। गेल्या 24 तासात कोरोनाचे 90,123 नवे रुग्ण। देशामध्ये सातत्याने कोरोना संक्रमणाचा फैलाव वाढतच आहे। बुधवारी 90,123 नवे रुग्ण समोर आले आहेत। याबरोबरच देशामध्ये कोविड-19 रुग्णांची संख्या वाढून 50,00,000 अधिक झाली आहे। पण एक चांगली गोष्ट म्हणजे कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या सुद्धा वाढत आहे। आकड्यांनुसार आतापर्यंत 39,42,000 अधिक रुग्ण बरे झाले आहेत। केंद्रीय आरोग्य तसेच कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून बुधवारी सकाळी आलेल्या आकड्यांनुसार गेल्या 24 तासात 1,290 लोकांच्या मृत्यूमुळे आता मृतांची संख्या वाढून 82,066 झाली आहे आणि देशामध्ये कोरोनाग्रस्तांचा आकडा 50,20,360 झालाय। यापैकी 9,95,933 लोकांवर उपचार सुरू आहे आणि 39,42,361 लोक बरे झाले आहेत। भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेकडून जाहीर करण्यात आलेल्या आकड्यांनुसार देशभरामध्ये 15 सप्टेंबर पर्यंत 5,94,29,115 नमुन्यांची तपासणी करण्यात आली, ज्यापैकी मंगळवारी 1 दिवसात 11,16,842 नमुन्यांची चाचणी झाली।